अशा अनेक गोष्टी. माझी एक मुलगी जिला दोन्ही पाय नाहीत, ही व्हीलचेअर बाउंड आहे. ग्रॅज्युएशन पर्यंत होती, शिकली, खूप खूप शार्प मुलगी आहे. आता ही आमची मुलगी युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्स लंडनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करते आहे. तिचे वडील नाही आहेत, आई रांगोळीचं काम करते, 10x10 चाळीतल्या भाड्याच्या घरात राहते. तुमची आमची मुलं ज्या पद्धतीने मुख्य प्रवाहात येतात, मोठी स्वप्न बघतात, त्यांना आपण बळ देतो, रसद पुरवतो, तसं या मुलांना पण आपण केलं पाहिजे, तर ही सुद्धा मुलं पुढे येतील. आणि याला म्हणतात सुसंस्कृत समाज, याला म्हणतात विकसित समाज.
नमस्कार, नमस्कार एव्हरीबडी, वेलकम टू कॅफे रेनी डेज. आज आपल्याकडे यजुवेंद्र मास्तर आलेले आहेत. सो यजुवेंद्रजींना त्यांची सगळे स्टुडंट मास्तर असं संबोधतात. फॉर्मल इंट्रोडक्शन असं की यजुवेंद्रजी मनोबल फाउंडेशन आणि दीपस्तंभ फाउंडेशनचे फाउंडर आहेत. दीपस्तंभ इज द फर्स्ट रेसिडेन्शियल इन्स्टिट्यूट गिव्हिंग ट्रेनिंग फॉर चिल्ड्रन ओव्हर 18 फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, टेक्नॉलॉजी, पर्सनल डेव्हलपमेंट. And these children are either disabled or orphans or economically weak. हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट दीपस्तंभ फाउंडेशन कडून दिलं जातं. There is a lot more that दीपस्तंभ फाउंडेशन does, which we'll slowly cover, but such as you have libraries, you have digital classrooms, etc. So हे झालं दीपस्तंभ बद्दल. पण यजुर्वेंद्रजी स्वतः या कामात 25व्या वर्षापासून आहेत आणि त्यांनी ओव्हर 3000 असे टॉक्स केलेले आहेत, असे इंटरव्ह्यूज दिलेले आहेत. सो अ ह्यूज अमाऊंट ऑफ एक्सपिरियन्स इन गिव्हिंग मोटिवेशनल टॉक्स. सो आय होप यू ऑल फील मोटिवेटेड आफ्टर दिस स्मॉल चॅट ऑफ आवर्स. सो नमस्ते यजुर्वेंद्रजी. मला असंही लक्षात आलं मी तुम्हाला चुकून यजुवेंद्र म्हणत होते, राजर रादर दॅन
यजुर्वेंद्र. यजुर्वेंद्रच.
व्हेरी फर्स्ट क्वेश्चन, तुम्हाला एज्युकेशनिस्ट सुरुवातीपासून व्हायचं होतं का?
सुरुवातीला मला काय व्हायचं नव्हतं हे अगोदर निश्चित झालं होतं. माझे वडील डॉक्टर होते आणि सगळे प्रोफेशन चांगलेच असतात. ईच अँड एव्हरी प्रोफेशन हॅज इट्स ओन इम्पॉर्टन्स इन द इकोसिस्टम. पण मला एखाद्या काम असं बसून राहणे, बसून काम करणे असलं काही लहानपणापासून नव्हतं. म्हणून मला डॉक्टर व्हायचं नव्हतं. आणि त्यातल्या त्यात मला इंटरेस्ट आधीपासून माणसांमध्ये खूप होता. वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज, सामाजिक काम किंवा इतर ऍक्टिव्हिटीज, ट्रेकिंग, बॅडमिंटन, ग्रामीण भागात शिकलोय मी, त्याच्यामुळे त्या मुलांचे प्रॉब्लेम सोडवणे, निवडणूक लढवणे स्टुडंट्सच्या कमिटीची, अशा सगळ्या याच्यात. दुसरं होतं मला ना की कुणालाही अडचण आहे तर पहिलं कोण धावून जाणार, तर यजुर्वेंद्र. हे असं पक्क ठरलेलं होतं आणि ते फार साहजिक होतं किंवा आहे. मला ते मूळत असं वाटतं की आपण कुणाच्या तरी सोबत असावं, कुणाच्या तरी कामी यावं. आणि त्या दरम्यान कॉलेज लाईफ मध्ये माझ्या जीवनामध्ये एक 2-3 गोष्टी घडल्यात. विशेषतः मला चांगलं वाचण्याची सवय लागली, व्याख्यानं ऐकण्याची सवय लागली आणि सत्संगची सवय लागली, म्हणजे चांगल्या लोकांची संगत. सो व्हॉट हॅपन यु नो, बिकॉज ऑफ ऑल दीज 3 थिंग्स माय आस्पेक्ट अँड अप्रोच टुवर्ड्स लाईफ चेंज्ड. मला सगळ्यात महत्वाचं काय समजलं त्याच्यात की एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे मी विवेकानंद वाचले, मी सुभाषचंद्र बोस वाचले किंवा काय काय नवीन पुस्तकं वाचली, मला एवढं समजलं की कोणाच्याही आयुष्यामध्ये परिवर्तन हे एज्युकेशन आणू शकतं. तो कुठे जन्माला आहे हे नाही आणू शकत आणि तो किती गरीब आहे, तो कसा आहे, काहीही फरक पडत नाही जर त्याला क्वालिटी एज्युकेशन मिळालं. मला तिथे जाणवलं की दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट इन ह्युमन लाईफ. असं हे सगळं एकत्र होत 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 मी एवढंच ठरवलं की आपण शिक्षणात काम करायचं. आणि त्याच्यानंतर मला एज्युकेशनिस्ट म्हणायला लागलेत, कारण बरेच वर्ष कामाचा अनुभव झाला. पण अजूनही मी खूपच कमी शिकलोय त्याच्यात, माझं खूप शिक्षण अजून बाकी असं मला वाटतं.
फॅन्टॅस्टिक. आणि ऑफकोर्स म्हणजे द कोर ऑफ द सब्जेक्ट दीपस्तंभची सुरुवात कशी झाली आणि ती स्टोरी सांग.
तर हे असे विचार आणि अशा प्रकारचा दृष्टिकोन झाल्यामुळे पुण्यामध्ये माझं करिअर सुरू होतं. मी पुणे विद्यापीठात पीएचडी करत होतो, ज्ञानप्रबोधिनीत होतो. पुणे शहरातल्या मनपाच्या जवळपास 1500 टीचर्सचं ट्रेनिंग घेत होतो. खूप छान करिअर सुरू होतं माझं 24व्या वर्षी. पण मला ही गोष्ट अस्वस्थ करायची की क्वालिटी एज्युकेशन कोणाला मिळतं, जे शहरात येऊ शकतात, ज्यांच्या घरी पैशांनी सपोर्ट असतो किंवा जे अवेअर असतात. दोज ओनली कॅन रीच टू द सिटीज वेअर द क्वालिटी एज्युकेशन इज अवेलेबल. अँड फॉर दोज इट इज नॉट पॉसिबल. दे डू नॉट हॅव फंड्स ऑर अवेअर पॅरेंट्स. दे आर ऑलवेज लॅगिंग बिहाइंड. सो मला ना याचं खूप असं अस्वस्थता वाटायची की दिस इज नॉट फेअर ना. असं कसं असायला पाहिजे? आपण कुठे जन्म घ्यायचा आहे आपल्यावर अवलंबून नसतं ना. माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर अशा प्रकारच्या संधी मिळाल्या पाहिजे आणि असं झालं पाहिजे असं वाटायचं. आणि पुन्हा वाटायचं की हे झालं पाहिजे म्हणजे कोणी केलं पाहिजे, तर वाटायचं कोणीतरी केलं पाहिजे. मग जाणवायला लागलं की अरे हे आपलं क्षेत्र आहे, याच्यात आपल्याला इंटरेस्ट आहे आणि हे आपणच केलं पाहिजे. म्हणून मी 25व्या वर्षी हा निर्णय घेतला की आपण शहरात काम करायचं नाही शिक्षणात. ज्यांना खूप जास्त आवश्यकता आहे क्वालिटी एज्युकेशनची, त्यांच्यासाठीच काम करायचं आयुष्यात. आणि म्हणून मी माझं शहरातलं संपूर्ण करिअर सोडलं आणि ग्रामीण आदिवासी भागासाठी काम करण्यासाठी मग दीपस्तंभ फाउंडेशनची सुरुवात केली. वी स्टार्टेड विथ 3 थिंग्स. 1, करिअर काउन्सिलिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, अँड 3rd इज कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ट्रेनिंग. अँड द रिझन वॉज सिम्पल, आय हॅड एक्सपर्टीज इन इट अँड दीज 3 थिंग्स वेअर सो मच नीडेड ऍट द रुरल अँड ट्रायबल लेवल.
आणि मग म्हणजे आता त्याच्या पुढे तुम्ही मनोबल फाउंडेशन स्टार्ट केलं आणि तिथे कसं काय वळलं हे काम की यू नीड टू वर्क फॉर डिफरंटली एबल्ड चिल्ड्रन?
ऍक्च्युली आधी ग्रामीण आदिवासी मुलांसाठी काम सुरू केलं. काही समविचारी मित्र लोक येत गेले सोबत. मग ते रेसिडेन्शियल केलं कारण खूप गरीब मुलं मुली असे होते की ज्यांना नुसतं फ्री गायडन्स किंवा नो प्रॉफिट नो लॉस वर गायडन्स देऊन पण उपयोग नव्हता. कारण ते देऊनही त्यांना राहायचं कुठे, जेवायचं कुठे, अँड व्हॉट इज अबाउट देअर टू अँड फ्रो एक्सपेन्सेस. ऑल दीज वेअर स्ट्रगल थिंग्स. रेसिडेन्शियल त्यांना करण्याची गरज निर्माण झाली कारण यु नो इट रिक्वायर्स इंटिग्रेटेड सिस्टीम टू गेट डेव्हलप्ड. तुम्ही नुसतं एज्युकेशन दिलं आणि त्यांची इतर व्यवस्था नाही केल्या तर ते येऊच शकणार नाही, ते तिथे टिकूच शकणार नाही. पैसे नव्हते, आम्ही आधी स्वतःचं जे जे काही होतं ते टाकलं, लोकांकडे फंड्स मागितले आणि रेसिडेन्शियल केलं रुरल ट्रायबलसाठी. ते खूप काम वाढलं. आणि काय झालं, एकदा काही कार्यक्रमाच्या निमित्ताने मला काही दिव्यांग मुलं भेटलीत, व्हिज्युअली चॅलेंज होती. ते माझं व्याख्यान ऐकून म्हटले की सर तुम्ही लय भारी सांगितलंय, म्हटले आम्ही पण काही आमच्या आयुष्यात करू शकतो का. या प्रश्नाने मला खूप विचार करायला भाग पाडलं की आपल्या देशात कुठलाच दिव्यांग व्यक्ती हे कोणत्याच क्षेत्रात टॉपला नसतो, मेन स्ट्रीम मध्ये नसतो. असं का नसतं याचा प्रश्न मला पडला. आणि त्याचं उत्तर शोधताना मला जाणवलं की आपण आपल्या देशामध्ये किंवा एकूणच समाजामध्ये दिव्यांग व्यक्ती जन्माला आली किंवा बघितली की आपल्या पहिल्या डोक्यात येते दया,
अरेरे असते.
आणि दुसरी असते म्हणजे त्याला काय म्हणायचं की आपण स्वतः असं समज करून घेतो आणि शिक्का मारून घेतो की ही व्यक्ती काहीच करू शकत नाही. आय ऑलवेज आस्क टू पीपल हु आर यू टू डिसाइड इट, हु हॅव टोल्ड यू. म्हणजे ज्यांच्या बाबतीत आपण आधीपासूनच असं ठरवतो की हे काहीच करू शकत नाही, ते मला तुम्ही सांगा काही करू शकतील का? काहीच करू शकत नाही. आणि याबाबत अज्ञान आहे समाजामध्ये, त्यांना माहित नाही म्हणून ते तसा विचार करत. मग लक्षात आलं की अरे खरी गरज तर या मुलांना, यांच्यापर्यंत तर क्वालिटी एज्युकेशन काय काहीच पोहोचलेलं नाही आफ्टर 12th. म्हणून मग ठरवलं की आपण ज्या उद्देशाने हे काम सुरू केलंय त्याच्यात खरं तर दिव्यांग मुलांना सोबत घेतलं पाहिजे कारण खरं जास्त गरज त्यांना आहे. म्हणून त्यांच्याबरोबर काम करायला सुरुवात केली. माहिती काहीच नव्हतं, शून्य नॉलेज होतं याबद्दल. दिव्यांगांचे प्रकार 21 असतात, प्रत्येकाची गरज वेगळी असते, प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात. पण एक पक्क मनाशी निश्चय केला की नाही हे फार गरजेचं काम आहे आणि आपण हे केलं पाहिजे, मग आपण ते शिकत राहू. आणि मग 2014 पासून दिव्यांग मुलांना याच्यात सहभागी करून घेतलं या निवासी प्रकल्पामध्ये. फार वेगळा आणि चॅलेंजिंग भाग होता पण तो म्हणजे फार रोमांचक होता की प्रत्येक गोष्ट नवीन शिकणं, प्रयोग करून बघणं, फंड्स नाही, जागा नाही, पण जिद्द आमची सगळ्यांची प्रचंड अशी होती की नाही आपल्याला हे करायचं का, तर अरे मग आपण नाही करणार कोण करणार, आणि या मुलांनी कधी पुढे यायचं. आपण इतके पुढे येतो याचं कारण आपल्याला प्रोत्साहन मिळतं, प्रेम मिळतं, आपल्याला संधी मिळते, आपल्याला सगळ्या व्यवस्था मिळतात, म्हणून आपण पुढे येतो. यांना मिळत नाही म्हणून ते मागे राहतात.
तुम्ही म्हणलात तसं की देर आर व्हेरियस सॉर्ट्स ऑफ डिसेबिलिटीज, सो तुम्हाला ते तो चॅलेंज तुम्ही कसं पार केला? आता अंध मुलांना एक वेगळं काहीतरी सेटअप पाहिजे, ज्यांना ऐकू येत नाही त्यांना काहीतरी वेगळं पाहिजे, ज्यांना लिम्स नाही, सो ते सगळं म्हणजे जे बाहेरच्या जगाला कळत नाही असे तुम्हाला काय चॅलेंजेस येतात?
प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या, प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या आणि त्या फार सूक्ष्म होत्या. पण तुम्हाला सांगू का, मनात एक गोष्ट पक्की होती की हे आपले भाऊ बहीण आहेत, हे आपली मुलं आहेत. या एका वाक्याने आम्ही हे सगळे काम करतो आणि जेव्हा ते आपले होतात ना तेव्हा अडचणींवर मार्ग आपोआप निघतात. आपण काढतोच, आपण सोडून देत नाही समस्या. आपल्या घरातल्या व्यक्तीबद्दल ज्यावेळेस अडचण येते त्यावेळेस आपल्याकडे संसाधनं असो नसो, वेदर यू हॅव एक्सपर्टीज ऑर नॉट, दॅट डझंट मॅटर. इफ द प्रॉब्लेम इज देअर अँड इफ द पर्सन इज माइंड, देन व्हॉट एव्हर मे बी द थिंग आय एम गोइंग टू सॉल्व्ह इट, इजंट इट? आपण हे करतो, आम्ही हे मानतो की हे आपले आहेत आणि त्याच्यातून मग मार्ग निघत गेले. आम्ही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आणली बाहेरच्या देशातून, आम्ही निधी जमा करायला सुरुवात केला, जागा घेतल्या भाड्याच्या. पुन्हा सगळ्यात महत्वाचं ह्युमन रिसोर्स, तो ह्युमन रिसोर्स ट्रेन करायला घेतला. बिईंग अ टीचर ट्रेनर मला त्याचा बऱ्यापैकी उपयोग झाला. पूर्ण नवीन म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या व्हिज्युअली चॅलेंज व्यक्तीला तुम्हाला सायन्स टेक्नॉलॉजी शिकवायचं आहे, तुम्ही शिकवूच शकत नाही. तुमच्याकडे किती नॉलेज आणि टॅलेंट आणि स्किल असू देत, कारण त्याला फळ्यावरचं काही किंवा स्क्रीनवरचं काही दिसणारच नाही. मग ते कसं शिकवायचं, कसं व्हिज्युअलाइज करायचं, कशा प्रकारे मॉडेल्स तयार करायचे, स्पर्शाने कसं शिकवायचं? तर या पद्धतीने काम करणारी एक शिक्षकांची फळी उभारली, टेक्नॉलॉजी वापरली आणि टप्प्याटप्प्याने ते पूर्ण करत गेलो. तसंच हिअरिंग इम्पेअर्डचं पुन्हा ह्युमन रिसोर्स खूप महत्वाचा. एक्सपर्ट व्यक्ती मिळणं किंवा मिळालेल्या व्यक्तींना एक्सपर्ट करणं, मग त्याला वेळ लागला तरी चालेल पण आपल्याला ते करायचं आहे असा पक्का निश्चय ठेवून आम्ही काम सुरू केलं आणि अजूनही ते सुरू आहे.
अमेझिंग, अमेझिंग. सो त्याच्यात दोन गोष्टींवरती मला फोकस करायला आवडेल की एक मिडल क्लास म्हणा किंवा एक सर्वसाधारण माझ्यासारख्या लोकांची हे म्हणा की अम्बिशन काय असते, पोटपाणी आणि संसार. सो म्हणजे ते आता तुमची ती चार चौकट झाली की तुमचं घर झालं, कार झाली, एज्युकेशन झालं की मग त्याच्या पुढे तुम्ही मदत करा, हा असं एक थिंकिंग असतं. पण तुम्ही म्हणजे जस्ट फॉर द ऑडियन्स सेक, यजुर्वेंद्रजींनी त्यांचं लग्न कॅन्सल केलं, रजिस्टर्ड केलं, सो तो सगळा थाटमाट तिथे गेलं, त्यांचं घर विकलं आणि ते म्हणले भड्यांनी राहायला काय हरकत आहे. तर तुम्ही तुमची पिढीजात लँड विकली, माझा मुलगा की मला सगळं सोडून द्यायचंय आणि मी असं करायचंय, तर मी पहिल्यांदा हेच म्हणणार, अरे पण तुझ्या पोटापाण्याचं बघ, एज्युकेशन कम्प्लीट कर, तू लग्न बिग्न होऊ दे.
अगदी बरोबर आहे, असंच असतं आणि ते काही चुकीचं नाही असं प्रथम मला वाटतं. ठीक आहे, म्हणजे मला असं कधीच वाटत नाही मी फार काहीतरी भारी करतो आणि लोक काय असंच करतात, तसं नाही आहे. पण मुळात असं आहे, हे कसं होतं की आधी असं म्हणतात ना की आयुष्यातले दोनच क्षण सर्वात महत्वाचे, एक माणूस म्हणून जन्माला आलो तो आणि का जन्माला आलो तो समजण्याचा क्षण. तुम्ही अगोदर जेवढे विषय सांगितले, घर दार, तुमच्या गाड्या वगैरे, बँक बॅलन्स, हे सगळं आयोजन आहे, प्रयोजनाचं काय? तर मला प्रयोजन आधी सापडलं आणि प्रयोजन सापडल्यानंतर आयोजन किती साधारण गोष्ट आहे हे आपोआप आपसुक जाणवलं जातं आणि जाणीवेतून हे सगळं होतं. म्हणजे ते काही महत्वाचं नाही असं नाही, पण त्याला एक लिमिट टाकू शकतो आपण. ठीक आहे, आणि लिमिट नाही टाकली तर मग तर तुम्ही मरेपर्यंत तुमचं संपतच नाही ना. ठीक आहे, मग लिमिट टाकता येते. आपल्या भाषेत सांगायचं नवीन पिढीच्या, प्रायोरिटी सेट करतो ना आपण काय, तुमची प्रायोरिटी काय आहे? समजा माझ्याकडे आता खूप भारी गाडी नाही आहे, तर ठीक आहे, ते असणं पण चांगलं आहे, काही वाईट नाही आहे. पण त्या भारी गाडी नसण्यापेक्षा आज मला असं पाहिजे होतं की या कामाच्या माध्यमातून काही मुलं आयुष्यात उभी राहावी. आता मला महत्व त्याचं आहे ना, मला गाडीचं नाही आहे, तर हा ज्याच्या त्याच्या वैयक्तिक प्रायोरिटीजचा भाग, जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनाचा भाग आहे. मला एवढंच म्हणायचं आहे, सगळ्यांनी असंच करावं हे फार आयडियल आहे असं नाही मला म्हणायचं, पण आपण कुठेतरी रेषा आखली पाहिजे, कुठेतरी याचा विचार केला पाहिजे. कारण सरते शेवटी भारतीय अध्यात्म, भारतीय संस्कृती, धर्मामध्ये हे दिलेलं आहे की सत्य काय आहे, तर तुम्ही जन्माला येऊन नेमकं केलं काय, किती लोकांच्या जीवनात तुम्ही बदल घडवला, किती लोकांचं जीवन तुम्ही समृद्ध केलं, याला आपल्याकडे जास्त महत्व आहे. तुम्ही किती समृद्ध झाला, तुम्ही बिलियनेअर झाला की तुम्ही काय झाला, त्याला एक विशिष्ट मर्यादेपर्यंत महत्व आहे, त्याच्या पलीकडे त्याला महत्व नाही. आणि जगाला पण आता हे समजलंय, म्हणजे बिलियनेअर होणं मिलियनेअर होणं वाईट नाही आहे, पण त्या पैशांचं काय करायचं ते समजायला लागतं. आणि ते सत्य असं आहे की जेवढे कोट्याधीश माणसं आहेत किंवा ज्यांच्याकडे पैसे उत्तम कमवलेले, ते पण शेवटी ते डोनेट करतात. त्याचं कारणच आहे, जीवनाचं मूलभूत तत्व हेच आहे ना की तुम्ही समृद्ध व्हाच, पण तुम्ही किती लोकांचं कल्याण केलं हे मापदंड आहे. आणि त्याचे मार्ग वेगवेगळे आहेत. ते तुम्ही अगदी तुमचं पॅशन जर काहीतरी व्यवस्था उभारणं, पैसे कमवणं, इंडस्ट्री टाकणं असेल, नक्की केलं पाहिजे, नो डाऊट. पण ते करतानाच तुम्ही त्याच्यातून किती लोकांचं कल्याण करताय निस्वार्थ भावनेने, याला पण तेवढंच महत्व आहे. उलट माझ्या बाबतीत असं झालं की मला तेच मला मुख्य काम माझं झालं, मी निवडलं, कारण मला ते आवडतं, मला ते जमतं, मला त्याच्यात खूप इंटरेस्ट वाटतो, म्हणून मी ते माझं मुख्य काम निवडलं. सातत्य कसं राहिलं, हे कसं मी निर्णय घेत गेलो आयुष्यात, एक टेस्ट लागते ना आपल्याला थोडीशी. काही लोक बघा, त्यांना पान खायला आवडतं, त्यांना एकदा जर एका ठिकाणी पान आवडलं ना, मग ते 20 किलोमीटर दूर असलं तर ते पान खायला तिथे जातं, राईट. एक टेस्ट डेव्हलप होते. तशी मला या कामाची टेस्ट समजली की अरे किती सुंदर आहे. मी आधी थोडस दिलं माझ्याकडचं, थोडासा त्याग केला, तर त्याच्याने इतकं छान वाटलं. ते म्हणतात ट्रॅव्हल लाईट, आपल्याकडे म्हणतात घराला, अरे मला हलकं वाटायला लागलं आणि त्याचा परिणाम दिसायला लागला, दृश्य परिणाम, विजिबल इम्पॅक्ट. आणि मला त्याच्याने इतकं चांगलं वाटायला लागलं, मग मी अजून पुढे गेलो, अजून पुढे गेलो. आणि हे सगळं मग आपल्या संस्कृतीत दिलेलं आहे, ते आठवायला लागलं की हे आपण वापरलं तेव्हा समजतं की हे किती सत्य आणि किती महत्वाचं आहे. लोक कौतुक करायला लागले. त्याच्याहून सर्वात महत्वाचं, ज्यांच्या सोबत काम करतोय त्यांचं जीवन बदलायला लागलं आणि ते दिसायला लागलं परिवर्तन, ते जास्त प्रेरित करत गेलं.
एक दोन सक्सेस स्टोरीज सांगा ना, म्हणजे अमेझिंग स्टोरीज तुमच्याकडे आहेत. पण
सागर नावाचा मुलगा आहे माझा. सागर जन्मतः त्याला एक हात नाहीये, त्याला दिसायला पण अडचण आहे, त्याला चालायला पण अडचण आहे. आणि तो तसा जन्माला आला म्हणून त्याच्या वडिलांनी त्याच्या आईला तो पहिल्या आठवड्यात असताना सोडून दिलं. काही दिवसांनी त्याच्या आईने पण त्याला सोडून दिलं आणि तो अनाथालयात वाढला. त्याच्यानंतर सागर आपल्या परिवारात आला 18 वर्षानंतर. आणि हा माझा मुलगा गेले 4 वर्ष आपल्याकडे राहून ग्रॅज्युएट होऊन आत्ता सागर भारतीय रेल्वेमध्ये, इंडियन रेल्वेज मध्ये सिलेक्शन झालाय बोर्डमध्ये, आणि आता तो जॉबला लागलाय सेंट्रल गव्हर्नमेंटला. तर खऱ्या अर्थाने तो त्याच्या पायावर उभा राहिला आहे. आत्मसन्मान, आत्मप्रतिष्ठा, आत्मविश्वास खूप महत्वाच्या गोष्टी आहेत, त्या मिळाल्याने ही मुलं आता या प्रकारे करू शकली आहे. अशा अनेक गोष्टी. माझी एक मुलगी जिला दोन्ही पाय नाहीत, ती व्हीलचेअर बाउंड आहे, तिला चालायला नाही होत, ती फक्त व्हीलचेअरवर हालचाल करू शकते. ग्रॅज्युएशन पर्यंत होती, शिकली, खूप खूप शार्प मुलगी आहे आणि इतकी उत्साही आहे, इतकी डायनॅमिक आहे. तर असं वाटलं की हिने खरंच बाहेर गेलं पाहिजे. तिलाही ते स्वप्न होतं की मी बाहेर जाऊन काहीतरी अधिक शिकावं, हायर एज्युकेशन घ्यावं. आता ही आमची मुलगी युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्स लंडनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करते. तिचे वडील नाही आहेत, वडील वारले आहेत. आई रांगोळीचं काम करते, 10x10 चाळीतल्या भाड्याच्या घरात राहते आणि आज ती युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्समध्ये शिकते. या प्रकारचे अनेक मुलं पुढे जातात. उद्देश काय, तुमची आमची मुलं ज्या पद्धतीने मुख्य प्रवाहात येतात, मोठी स्वप्न बघतात, त्यांना आपण बळ देतो, रसद पुरवतो, तसं या मुलांना पण आपण केलं पाहिजे, तर ही सुद्धा मुलं पुढे येतील. आणि याला म्हणतात सुसंस्कृत समाज, याला म्हणतात विकसित समाज. की आपली मुलं फक्त आपली मुलं नसतात ना, आपण एक सामाजिक माणूस, हा सामाजिक प्राणी, आपल्या जबाबदाऱ्या आहेत आणि त्या फक्त आपल्या मुलांच्या नाही आहेत. आणि फक्त आपलाच विचार आपण करत राहिलो आयुष्यभर, मग आपल्यात आणि प्राण्यांमध्ये फरक नाही. प्राणी त्यांचं त्यांचं जगतात ना, त्यांचं घरटं, त्यांची पिल्लं आणि तेवढंच. दुर्दैवाने खरं ज्ञान न मिळाल्याने किंवा जग न समजल्याने जीवन न समजल्याने अनेक लोक फक्त मी माझं माझा परिवार आणि फक्त त्याचं भलं दॅट्स इट एवढंच करतात. तर ते चांगलं आहे, ठीक आहे, काही हरकत नाही, पण ते मानवी जीवन म्हणून जगणं नाही आहे. ठीक आहे, त्याचा उपयोग नाही केला आपण, इतकं सुंदर जीवन मिळालंय जे कोणत्याच या सृष्टीमध्ये कोणालाच नाही मिळालेलं आहे, इतक्या क्षमता मिळाल्या आणि त्या आपण जर अतिशय साधारण गोष्टीसाठी घालवल्या तर त्या जीवनाचा उपयोग काय, सार्थक काय, असा प्रश्न मिळाल्याने वाटल्याने हे काम अधिक चांगलं आम्ही करू शकतो.
एक गोष्ट अशी जाणवली की ही मुलं जशी आपली हँडिकॅप काही जे काय त्यांना हँडिकॅप असेल सो त्यांना येस फिजिकली तुम्ही खूप हेल्प केली पण ऑब्विसली तुम्ही त्यांना खूप मॉरल आणि मेंटल सपोर्ट आणि स्टेबिलिटी दिल्यामुळे ते सक्सेसफुल आहेत आणि फॉर देम टू हॅव टेकन द फर्स्ट स्टेप टू कम टू यू त्यांच्यात ऑलरेडी ती एक प्रकारची डिटर्मिनेशन होतीच पण त्याला तुम्ही कसं विकसित केलं आणि हाऊ डीड यू सपोर्ट देम की एका ठिकाणी आय रिमेंबर तुम्ही एका भाषणात म्हणला होतात की नॉर्मली हँडिकॅप आहेस का बर मग एका ऑफिसमध्ये नोकरी कर अगरबत्त्या कर अशा टाईपचे जॉब दिले जातात सो टू ब्रेक दॅट बॅरियर गो अहेड आणि सक्सीड इव्हन फर्दर सो ते तुम्ही म्हणजे कसं काय त्यांना प्रोव्हाइड करता दॅट मेंटल सपोर्ट
जे सारा माहोल का परिणाम होत आहे. तुम्ही कसं वातावरण बनवतो, आपण आपल्या घरात कसं वातावरण बनवतो, प्रोत्साहन देणारं वातावरण असतं. समजा मुलगा पडला तर आपण काही नाही काही नाही चल उठ काही हरकत नाही, बरोबर आहे ना. प्रोत्साहन आपण जे बोलतो ना त्याला फार महत्व आहे. भाषा शब्द आपण जे वापरतो आपल्या मुलांसाठी हे सगळं वातावरण आम्ही या ठिकाणी बनवलंय तयार केलंय अगदी घरासारखं. त्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे, प्रेम मिळालं पाहिजे, त्यांना स्वप्न बघायला त्या प्रकारचं वातावरण पाहिजे, पोषक पाहिजे, त्यांना अपयश आलं तरी सुद्धा पुन्हा जिद्दीने उभं राहण्यासाठी बळ पाहिजे, त्यांना तशा याच्यात स्वीकारण्याची तयारी पाहिजे. हे असं वातावरण आम्ही तयार केलं, अनौपचारिक वातावरण. सर्वात महत्वाचं असतं प्रेम, ज्या मुलांना लवकर मिळत नाही, मैत्री, आपलं कोणीतरी आहे आपल्या सोबत आहे ते तयार केलं. याच्याबरोबर एक फॉर्मल सिस्टीम तयार केली की ती आहे अतिशय प्रोफेशनल काउन्सेलिंग आणि ट्रेनिंगची. उत्तम करिअरचे काउन्सेलिंग, सायकोलॉजीचे काउन्सेलिंग, बेस्ट क्वालिटीचे सॉफ्ट स्किलचे ट्रेनर हे त्याच्यासोबत जोड दिली आणि यामुळे ही मुलं, मी जे आधीच म्हटलो, एक त्यांची सेल्फ इमेज चांगली होते, ठीक, त्याच्यानंतर विशेषतः त्यांचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो आणि मग ते आयुष्यामध्ये पुढे जाण्याचं स्वप्न बघतात आणि ते पूर्ण करण्याच्या दिशेने प्रयत्न करतात.
मस्त. तुम्ही अनेक अनेक व्याख्यानं देता, त्याच्यातला एक पर्टिक्युलर पार्ट दॅट यू टच अपॉन अ लॉट इज की तुम्ही तुमचं पॅशन कसं ठरवायचं किंवा तुमचं करिअर कसं चूज करायचं. सो फॉर एनी पर्सन, हाऊ डू यू फाइंड व्हॉट युअर पॅशन इज?
मी आधीच जे म्हटलं, टू फाइंड आउट माय पर्पज ऑफ लाईफ, हे फार महत्वाचं आहे. आपण ना पर्पजवर विचार करत नाही, आपण पॅकेजचा खूप विचार करतो आजकाल, है ना. तर पॅकेजचा विचार करू नये असं नाही बरं का, पण पुन्हा तेच प्रायोरिटी कशाला द्यायची. पॅकेज मिळणारच आहे ना, 20 लाखाचं नाही तर 15 लाखाचं मिळेल, ठीक आहे. व्हॉट इज द पर्पज, आपण हे का करतोय हे शोधलं पाहिजे. आणि पॅशन म्हणजे काय, तुम्हाला काय करावंसं वाटतं, खूप मनापासून वाटतं, तुम्हाला ते करताना तुम्ही हरवून जातात, तुम्ही ते करताना थकत नाही, तुम्हाला त्याच्यात खूप काहीतरी नवीन नवीन शोधावंसं वाटतं, तुम्ही सातत्याने तुमच्या मनात त्याचा विचार येत राहतो, असं काय आहे हे शोधलं पाहिजे. आणि हे लवकर नाही मिळत, किंवा मिळालं तर खूप मिळतात, मग कन्फ्युजन होतं की याच्यातलं नेमकं काय. तर मी कायम सगळ्यांना असं सांगत असतो की ही शोधण्याची प्रक्रिया कायम सुरू पाहिजे, लाईफ लॉंग. तू डिग आउट, खोदत राहिलं पाहिजे. हे काम बाहेर करून नाही चालणार, हे आत खोदकाम करावं लागतं आपल्या, कारण आपल्याला आतलं शोधायचंय ना, ते बाहेर बघून फक्त होणार नाही. तुम्ही जगात काय संधी आहे नक्की माहिती घ्या, आवर्जून त्याचे नीट प्रोफाईल समजून घ्या अँड मॅच इट टू युअर पर्सनॅलिटी, युअर थॉट प्रोसेस, युअर अप्रोच, युअर ड्रीम्स, युअर वे ऑफ लाईफ. ते जेव्हा सापडतं ना तर ते जगण्याचं धाडस पाहिजे. मग आपण पुन्हा विचार करू, मग नाही याच्यात नाही झालं तर मग काय, मग लोकांना काय वाटेल, मग मला अगोदर तर इतका पगार होता, मग आता इतकं घेऊन कसं होईल. सी, तुम्हाला फार छान छान पण पाहिजे, त्याच्यासाठी ऍडजस्टमेंट पण नाही करायची, कुठल्या तागाचीही गरज नाही वाटत, आणि पुन्हा रिस्क पण नको, हे असलं कधीच काहीच होत नाही. हे असे आपले विशेषतः भारतीय फंडे आहे, कमीत कमी वेळात, कमीत कमी श्रमात, कमीत कमी रिस्क मध्ये, कुठलीच अडचण न येता, जास्तीत जास्त पैसे, प्रतिष्ठा आणि कसं मिळेल, असं जगात कुठेच होऊ शकत नाही, कधीच होत नाही. तुम्हाला काही करायचं आहे, तुम्हाला रिस्क घ्यावी लागेल, तुम्हाला अपयश सोसायची तयारी ठेवायला लागेल, तुम्हाला थोड्या कष्टाची तयारी, काही दिवस तुमचे बिलकुल चांगले जाणार नाही तरी तयारी लागेल, तुमचा तुमच्यावर, तुमच्या स्वप्नांवर विश्वास लागतो. पुन्हा याच्यातून नाहीच झालं ना तर मी माझी कष्टात राहायची तयारी आहे, पण मला हे जगून बघायचं आहे, मला याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे, असं धाडस आणि अशी वृत्ती आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि मग आपण आपलं पॅशन, आपलं पर्पज हे सगळं शोधू शकतो आणि ते मिळवू शकतो.
आपण त्या एक सिक्युअर चौकटीत जे असतं त्याच्यात, मला असं वाटतं की एव्हरीबडी लिव्स, म्हणजे एव्हरीबडी हु इज नॉट फॉलोइंग देअर पॅशन सीम्स टू लिव्ह अ फिअरफुल लाईफ. सो ती एक सारखी भीती असते की असं नाही झालं तर, हे कमी पडलं तर, ती भीती घालवणे, लिव्ह फिअरलेस, याच्यात तुम्ही विवेकानंदांचं मेन्शन करता आणि ही सीम्स टू हॅव बीन अ बिग इन्फ्लुएन्स इन युअर लाईफ, त्यांच्याबद्दल, त्यांच्या प्रिन्सिपल्स बद्दल, हाऊ इट अफेक्टेड यू, त्याबद्दल सांगते.
मुळात असं आहे ना की माणूस म्हणजे काय ना, हे ज्याला समजलं ना तो घाबरत नाही कधीच. माणसात किती ताकद आहे, त्याच्यात किती जबरदस्त स्किल आहे, त्याच्यात काय पोटेन्शियल आहे, म्हणजे आपल्यामध्ये इनबिल्ड सॉफ्टवेअर आहेत सगळे. दुर्दैव आहे की आपल्याला माहित नाही आणि ज्याला माहिती आहे ते वापरत नाही. ज्याला माणूस पण समजलं ना तो घाबरत नाही, ठीक आहे, तो म्हणतो ठीक आहे मार्ग काढू. ज्याला जगण्याची सूत्र समजली, कोणाचं जगणं असं स्मूथ नसतं, लाईफ इज नॉट बेड ऑफ रोजेस ऑलवेज, हे सोपं सूत्र आहे, हे समजलं तर आपल्याला आयुष्यात काहीतरी वाईट घडलं, नुकसान झालं, त्यात वाईट काय वाटण्याची गरज इतकी, असं होतच, चला याच्यातून मार्ग काढू, पुढे जाऊ. तेंडुलकरचाही बॅड पॅच होता ना. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढउतार आहेत, ही सोपी गोष्ट आपण समजून घेत नाही आणि म्हणून मग फार निराश होणं, वाईट वाटणं, फ्रस्ट्रेट होणं, हिंमतच न करणं, जाऊ द्या हेच बरं आहे, आपलं आपलं नशीबच आपलं खराब आहे, या असल्या गोष्टींकडे जातो आपण. मुळात असं आहे की अप्स अँड डाऊन्स आर पार्ट ऑफ लाईफ, वन. सेकंड थिंग, वी आर मोस्ट पॉवरफुल क्रिएचर ऑन द अर्थ. टेक्नॉलॉजी वगैरे काही फार मोठी गोष्ट नाही आहे, कारण टेक्नॉलॉजी माणसाने बनवली आहे. झूम कोणी बनवलंय, इतकं पॉवरफुल टूल. तुम्ही कुठे परदेशात बसलाय, मी भारतात कुठेतरी ग्रामीण भागात बसलोय आणि हे अजून 50-500 लोक बघताय, दिस इज मोर दॅन मिरॅकल. चमत्कार तर याच्याहून काही असूच शकत नाही. हे कोणी केलंय? माणसाने केलंय. माणूस काही करू शकतो हे समजलं आपल्याला की आपण करत राहतो आणि प्राप्त करतो ते. मला असं वाटतं असा विचार, हे सगळे विवेकानंद किंवा हे सगळ्या मोठे, हे जगाचं ऑलरेडी असलेलं ज्ञान आहे. हे प्रत्येक जण वेगवेगळ्या अनुभवाने आपल्या आपल्या पद्धतीने शब्दात मांडणी करतो. ही मूलभूत तत्व आहेत असं मला वाटतं. दीज आर युनिव्हर्सल प्रिन्सिपल्स. ही समजली ना की तुम्ही करता जे पाहिजे ते मिळवतात, निर्माण करतात काहीतरी, आणि कितीही अडीअडचणी येत गेल्या त्याच्यावर मात करत पुढे जातात असं मला वाटतं.
जेव्हा तुम्ही मुलांना प्रेरणा देत असता आणि प्रत्येकात विवेकानंद, ही जी तुम्ही सिरीज ऑफ टॉक्स करता, आणि मग असं खूप मोटिवेटेड वाटतं. पण ते अगेन कमिंग बॅक टू कन्सिस्टन्सी, की ते कन्सिस्टंटली वाटत राहणं की माझा पाथ बरोबर आहे, व्हॉट डू यू हॅव टू से अबाउट दॅट, की तो विश्वास एक तुमचा तो कसा निर्माण म्हणजे करायचा होतो झाला तुमच्या केसमध्ये?
प्रेरणादायी विचार किंवा माहिती किंवा वाटणं आपल्याला त्याच्यातून काहीतरी, हे वरवरच्या लेवलवर असतं आणि म्हणूनच ते 8 दिवसानंतर लोक पुन्हा एकदा त्याच मार्गाला दुसऱ्या जातात. ते रुजलेलं नसतं, रुजावं लागतं ना. रुजायला वेळ लागतो, वेळ द्यावा लागतो, त्याच्यासाठी पण कष्ट घ्यावे लागतात, ते आपोआप होत नाही. ठीक, एक. दुसरं मला असं वाटतं की रुजल्यानंतर त्या मार्गावर चालता आलं पाहिजे, चालण्याचं धाडस पाहिजे. मला माहितीये सगळं मला पटलंय, मला त्याच्यावर नाही जायचं त्या मार्गावर, तर मग त्या रुजल्याचा उपयोग नाही ना. मी असं काय म्हणतो की जे विचार आपल्याला प्रेरित करतात, पटतात, ते जगता आले पाहिजे ना. नंतर पटून उपयोग काय? काहीच उपयोग नाही. म्हणून म्हणतात एक तरी ओवी अनुभवावी. तुमच्या ओव्या पाठ आहेत, खूप सुंदर म्हणतात, त्याचा अर्थही समजतो, निरूपणही तुम्ही छान करता. जगणार कोणती? एक तरी जगायला लागेल ना आपल्याला. तर मला असं वाटतं की आपण ते करू शकतो. आणि हे काही मी तुम्हाला असं मी केलंय किंवा बघा मी करू शकतो तुम्ही करू शकतात असं नाही, हे कोणी करू शकतं खरंच. म्हणजे हे शाश्वत आहे अगदी. जो जो तो मार्ग निश्चित फॉलो करेल त्याला त्याला ते प्राप्त होईल, असं सगळ्यांचे अनुभव हजारो वर्षांचे.
एका ठिकाणी तुम्ही म्हणला जे तुमच्या मुली आहेत त्यांच्यासाठी तुम्ही माहेर पण सुद्धा करता, सो म्हणजे त्याही बद्दल सांगा.
आपल्याकडे 18 वर्षाच्या वरचे अनाथ मुलं पण असतात, दिव्यांग असतात, अनाथ असतात, आदिवासी असतात, विशेषतः दिव्यांग आणि त्यातही विशेष अनाथ असणाऱ्या मुलांना. अनाथ म्हणजे काय माहितीये ना, कोणीच नाही ना जगात. आता हे आपल्याला नाही समजत, आपल्याला फक्त ते माहिती समजते, ती रुजत नाही का, कारण त्या गावाला कधी गेलोच नाही ना आपण, तो अनुभवच कधी घेतला नाही. या जगात आपलं कोणी नसणं ही भावना आपण नाही समजू शकत बऱ्याच वेळा, पण जेव्हा आपण त्यांच्या बुटात जाऊन विचार करतो तेव्हा ते समजतं की काय असू शकतं. म्हणून आपण अनाथ मुलांसाठी सुद्धा मेनस्ट्रीम करिअरमध्ये 18 वर्षानंतर रेसिडेन्शियल काम करणारी भारतातली पहिली संस्था आहे दिव्यांग अनाथांसाठी. म्हणजे अनाथ मुलं कशी असतात की एक तर डेव्हलप नसतात फार वेळा, कारण त्यांना तसं बॅकग्राऊंड मिळत नाही. मग आपण ते देतो, पेशन्स ठेवतो, ते डेव्हलप होतात, मेनस्ट्रीम करिअरमध्ये येतात. माझा एक अनाथ मुलगा आता, म्हणजे आधी जो अनाथ होता आणि आता आमचा माझा मुलगा आहे, तो आता फॉरेस्ट ऑफिसर झालाय महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये. एक मुलगी पोलीस इन्स्पेक्टर झाली आहे. आता काय करतो, यांना उत्तम करिअर मिळतं, मग त्याच्यानंतर त्यांच्या लग्नाचा विषय असतो, लग्नही लवकर होत नाही. का माहितीये, कोणी विश्वास नाही ठेवत ना. मग जेव्हा आम्ही म्हणतो की आमची मुलं आहेत, आम्ही आहोत पाठीशी, मग तयार होतात लोक, लग्न होतात. मग ती लग्न आम्हीच करतो, त्या मुला मुलींची लग्न होतात. समजा मुलीचं लग्न झालं तर ती माहेरी सासरी जाते ना. आता प्रत्येकाला माहेर पाहिजे ना. तुम्हालाही तुम्ही भारतात यायला किती उत्सुक असतात की नाही आपल्याला आपल्या घरी जायचं, माहेरी जायचं. हेच घर आहे कारण ती आपली मुलं आहेत. त्याच्यातून मग ते माहेरी येतात, त्यांना मुलं बाळवतात, मग त्या बाळकांचं बारसं करणं, सगळं करणं, हे आपण का करायचं हे फार विशेष नाही वाटत मला. तो मूलभूत धागा जो आहे ना, जो मी तुम्हाला सुरुवातीला पण बोललो, ती मुलगी आपली आहे असं म्हटलं की सगळ्या गोष्टी आपसुक येतात ना. त्यासाठी विचार करण्याची गरज आहे का बरं, मला तुम्ही सांगा. विचार करण्याची गरज नाही ना. तुमचा मुलगा, तुमची मुलगी जेव्हा कुठे प्रवासाला निघते महिन्याभराच्या, त्याच्यासाठी काय काय तयारी करायची, याच्यासाठी तुम्हाला कोर्स लावण्याची गरज आहे का. तुमच्या मुलीचं लग्न होत आहे, लग्नाची काय तयारी करायची आणि नंतरसाठी तिला काय काय करायचं, हे किती सहजतेने करतात ना तुम्ही. तसं सहजतेने आम्ही हे सगळं करतो.
अगदी शेवटचा प्रश्न की तुम्ही हाऊ डू पीपल हेल्प यू, त्याच्यात तुम्ही पुष्कळ अशाही गोष्टी लोकांना सजेस्ट करता दॅट डझंट नेसेसरीली इन्वॉल्व फायनान्स. सो हाऊ डू पीपल हेल्प यू ऑर एनीबडी.
ऍक्च्युली कसं आहे, या मुलांबरोबर मैत्री करणं खूप गरजेचं आहे. त्याच्याने त्यांना एक्सपोजर मिळतो, त्यांच्याशी बोलणं, मैत्री करणं, भेटणं. दुसरं, या कामाबद्दलच्या काही आयडियाज देणं, एक्सपिरियन्स देणं. काही काही लोक 20-25 वर्ष एखाद्या क्षेत्रात असतात, टेक्नॉलॉजीच असतात किंवा बिझनेसमध्ये असतात किंवा गव्हर्नमेंट जॉबमध्ये असतात, तर त्यांच्याकडे एवढा अनुभव असतो, मग त्यांनी अनुभव द्यावा, वेळ द्यावा महिन्यातून. आता कित्येक लोक असे आहेत की महिन्यातून 2 दिवस येतात तिथे काम करतात, प्रत्येक महिन्याला येतात, आपला वेळ द्यावा. काही लोक ऑनलाईन काम करतात. सिंगापूरमध्ये कोणी बसलंय प्रद्युम्न म्हणून आमचा मित्र, तो तिथून काम करतो. थायलंडमध्ये अमित वाईकर बसले, ते तिथून काम करतात. खेड्यातले खूप चांगले शिक्षक आहेत, ते दर रविवारी इथे येतात, मुलांना शिकवतात. तर अशा पद्धतीने आपण करू शकतो. नंतरचा एक मुद्दा आहे की तुम्ही आर्थिक पाठबळ देऊ शकता, कारण ते लागतंच या कामासाठी. ठीक आहे, मग ते असं खूपच पाहिजे का, तसं नाहीये, तुमच्या इच्छेवर असतं. बरोबर, थोडं का असे ना सुरुवात केली पाहिजे. आपण विचार करतो की नाही नाही मी असं संपेल ना मग मी खूप करेल. जगाचं भविष्य कोणी पाहिलं, ठीक आहे. त्याच्यामुळे सुरुवात केली पाहिजे. आर्थिक तुम्ही सपोर्ट करू शकतात, लोक जोडणं कामांना. आता या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्हीही सपोर्ट करता एक प्रकारे. हे काम काही लोकांपर्यंत पोहोचणं, त्यांना माहिती होणं, जोडलं जाणं, ज्याला इच्छा होते, ज्याला खरंच याच्याशी विचार जुळतात, हे काम ज्यांना खरंच खूप महत्वाचं वाटतं ते जोडले जातात. तर असं आपापल्या परीने काहीतरी केलं पाहिजे. आणि हे आपापल्या परीने पण शब्द बदलला पाहिजे. आपण देण्याच्या बाबतीत फार कमी आहोत असं आपण स्वतःच ठरवून घेतो, घेण्याच्या बाबतीत मात्र आपलं सगळं मोठं असतं, स्वप्न मोठी असतात ना आपली. पण देण्याच्या बाबतीत आपण म्हणतो फुल नाही फुलाची पाकळी. हा वर्षभरातून थोडासा तरी वेळ दिल काय बोलतो आपण. हे जर कॉन्ट्रीब्युशनचं आणि आपल्या जीवनाला कृतार्थता आणि अर्थपूर्णता देण्याचं काम असेल तर काय थोडं करून चालेल का? किमान म्हटलं तरी पाहिजे की मी हे जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करीन, जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न, कमीत कमी करीन म्हटलं म्हणजे आधीच आपण कमी याच्यावर येतो ना. बरं, त्याच्याने ज्यांच्या बरोबर आपण काम करतो त्यांना काही फरक पडत नाही, जगाचं रहाटगाडं सुरू राहतं. आपल्याला त्याच्यात किती आनंद घ्यायचा आहे तो आपला प्रश्न असतो असं मला वाटतं.
तुमचं अजून एक अडॉप्ट वन ऑफ द स्टुडंट असाही एक हे आहे ना प्रोजेक्ट, ते त्याच्याही बद्दल सांगा.
हा, याच्यात कसं असतं, आपण एखाद्या मुलाचा खर्च देऊ शकतात, काय 1,25,000 रुपये 1.25 काहीतरी आसपास खर्च आहे. आता नुसता खर्च नाही, त्याच्या पलीकडे जाऊन काही लोकांना आम्ही, ज्यांना इच्छा असेल क्षमता असेल त्याच्यातल्या, आम्ही म्हणतो की तुम्ही एका मुलाची त्याची जबाबदारी घ्या, पालकत्व घ्या. किंवा पालकत्व असं असतं की तुम्ही किमान आठवड्यातून एकदा फोन करा, एक दोन एक महिन्यातून खाऊ पाठवा काहीतरी, वर्षभरातून एक दोन तीन वेळा ड्रेस घ्या. शक्य झालं तुम्ही भारतात आहात, कुठे महाराष्ट्रात आहात, तर वर्षातून एकदा त्याला घरी घेऊन जा आपल्या राहायला दोन दिवस. ह्या गोष्टी आहे ना, या पालक म्हणून आपण करतो आपल्या मुलांच्या मोठ्या झाल्यानंतर. याच्या व्यतिरिक्त काही करत नाही आपण जास्त, एवढंच असतं. याची सुद्धा या मुलांना गरज असते की आपलं कोणीतरी आपल्यावर कोणीतरी लक्ष देतं, आपल्याला कोणीतरी विचारलं, काय रे बेटा कसा आहेस, चांगला सुरू आहे ना तुझा अभ्यास, जेवलास का, काय खाल्ला आज, आणि तब्येतीची काळजी घे. आपल्या मुलांना आपण हे 100 वेळा बोलतो, पण ही अशी मुलं असतात की त्यांना असं एकदा बोलणारं पण कोणी नाही. आम्ही करतो सगळं, नो डाऊट, पण ज्याला त्याला एक एक असा परिवार पण असू शकतो, एक अनौपचारिक चांगला परिवार, एक नातं डेव्हलप होतं असंही आपण.
ऑल्सो ऑन अ व्हेरी प्रॅक्टिकल लेवल त्यांना नोकऱ्या मिळतात, कारण रेफरन्सेस मिळतात, किंवा त्यांना जे काय म्हणजे त्यांना करायचं त्याच्यात एक रेफरन्स मिळतो.
हो, त्या पद्धतीने त्यांना ते सगळ्या गोष्टींसाठी एक्सपोजर मिळतं ना. परिवाराशी आपण अनेक गोष्टी, आपण काय फक्त शाळा कॉलेज आणि क्लासेसला जाऊन नाही शिकत ना. जीवनाचं एकूण सार आपण अनौपचारिकरित्या परिवारात राहून, समाजात राहून, वेगवेगळ्या लोकांबरोबर होणाऱ्या इंटरॅक्शन याच्यातून शिकतो.
आणि व्हेरी लास्ट क्वेश्चन, फ्युचर प्लॅन्स, दीपस्तंभ आणि मनोबलचे फ्युचर प्लॅन्स काय?
फ्युचर प्लॅन्स असे आहेत की हे आम्ही आता एक प्रयोग केला एक प्रकारे मागच्या 8-10 वर्ष, आणि तो सर्वांच्या सहयोगाने सफल झालाय. आम्ही असं म्हटलंय की आत्ता आम्ही भारतातल्या 12 ते 15 राज्यातली मुलं आपल्याकडे येऊन शिकतात, कारण हे पहिला प्रोजेक्ट आहे भारतातला अशा प्रकारचा दिव्यांग अनाथांसाठी. आपण पुढच्या 12 ते 15 वर्षात भारतातल्या प्रत्येक राज्यात या प्रोजेक्टचं रेप्लिकेट करणार. आपल्या देशात दिव्यांग आणि अनाथ मुलांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी सुविधा निर्माण झालीच पाहिजे, आणि ती आपण करणार, निश्चित करणार 12-15 वर्षात. दुसरं, जे अविकसित म्हणजे अंडर डेव्हलप्ड नेशन्स आहेत जगामध्ये, किंवा डेव्हलपिंग नेशन्स आहेत भारत सारखे, त्या प्रत्येक ठिकाणी ही समस्या, इट्स अ मॅटर ऑफ ह्युमॅनिटी, कुठल्या देशाचा प्रॉब्लेम नाही आहे. तर अशा देशांमध्ये आपण या दिव्यांग आणि अनाथ मुलांसाठी काम करणार आहोत पुढच्या 25 ते 30 वर्षात. अर्ध्या जगात तरी आपण काम करू असा विश्वास वाटतो, आणि यासाठी ही भारत हे नेतृत्व करतं जगामध्ये अशा प्रकारच्या गोष्टींसाठी आपण नेतृत्व करणार, आणि हा विश्वास या करताय कारण आपल्या लोकांच्या मनामध्ये हे सगळं काम आहे. कारण आपलं आपली आपली जी परंपरा आहे, आपलं जे बॅकग्राऊंड सगळं आहे ते याच्यासाठी आहे, आपल्याला याचं महत्व समजतं कुठे ना कुठे. म्हणून आपण सगळे मिळून हे जगाचं भलं व्हावं, सर्वांचं कल्याण व्हावं, सबका मंगल हो, हे जे आपण म्हणतो हे विश्वची माझे घर, हे फक्त बोलण्याचं नसून आपण सगळे हे करण्यासाठी आहोत असं मला वाटतं, आणि असं काम आपण सगळे मिळून करूया.
नक्की, आय विल रॅप इट अप हिअर, पण जस्ट अ व्हेरी क्विक, हे तुम्ही ऑलरेडी वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये पोहोचलेला आहात ना थ्रू युअर डिजिटल?
चार पाच देशातल्या मुलांना आता ऑनलाईन एज्युकेशन देतोय. पाकिस्तान आहे, श्रीलंका आहे, भूतान आहे, अफगाणिस्तान आहे.
अमेझिंग. सो ते रेग्युलर क्लासेस आपले डिजिटल द्वारा अटेंड करतात रोजचे का? ओके, वा, थँक्यू सो मच.
व्हेरी मच, आपण भेटूया.
थँक्यू.